சஞ்சாலம் பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் கிருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குருவே நமஹ. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதாம் பகவதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனினா மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீம் பகவதீம் அஷ்டாத்தசாத்யாயினீம் அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணீம். நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாயத பத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத ஸ்துன்வந்தி திவ்யை ஸ்தவை வேதை சாங்க பதக்ரமோபநிஷதை காயந்தி யம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தி யம் யோகினோ யச்சாந்தன் அவிது சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சௌசாரதாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னௌ நாதசந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஷ்ட ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே. ஞானேஷாங்கிரி சரோஜலுப்த மதுப ஸ்வாமீ ஸ்வரூபாங்கிதஹ சந்தானான்வசனானுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் சோஹம் யோகரதம் க்ருதாசசரிதம் வந்தே யதிம் மாதவம் ஸ்வாமீ மாதவநாத வல்லபமதோ వక్త సుశాంత దాంత సుహృదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధ శుచిత్వ పూర్ణ సతతం తూర్యత్వమాసాధితం వందే త్వాం మకరందనాథ యతినం రక్షస్వ దీనాంకితం. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
दंभो दर्पो भिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरिम. 16व्या अध्यायातला हा चौथा श्लोक आसुरी संपत्तीची लक्षण भगवंतांनी सांगायला या श्लोकामध्ये सुरुवात केली आणि या एका श्लोकामध्येच आसुरी संपत्तीची सगळी लक्षणं सांगून झाली. दंभ याचा अर्थ दिखाऊ आचरण. दर्प याचा अर्थ दिखाऊ आचरणाबद्दल अतिशय अभिमान. दुसऱ्यांना लक्षात येईल इतका अभिमान. अभिमानश्च अहंकार. क्रोधः क्रोध. पारुष्यमेवच. पारुष्य म्हणजे कठोरता निष्ठुरता. अज्ञानंच तसंच अज्ञान किंवा अविवेक. अभिजातस्य पार्थ संपद आसुरीं. आसुरी संपत्तीमध्ये किंवा आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्यांच्या ठिकाणी जन्मतःच हे गुण असतात किंवा अशा प्रकारचे गुण असतात असं भगवंतांनी सांगितलं. दैवी आणि आसुरी संपत्ती याचा एक प्रकारे झगडा अनादिकालापासून आपल्या शरीराच्या अंतर्गतच चाललेला असतो. भगवंतांनी 26 लक्षणं दैवी संपदेची सांगितली, अभयम सत्व संशुद्धी आदी. पण आसुरी संपत्तीची मात्र ही एक 5 लक्षणं सांगितली, दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य आणि अज्ञान. अशा 6 लक्षणांमध्ये आसुरी संपत्ती सगळी भगवंतांनी सांगितली. भगवंतांची निरूपणाची पद्धत 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगितल्यानंतर अज्ञानम यजतोऽन्यथा म्हणून जेवढी ज्ञानाची लक्षणं तेवढी येरी मोहरा केली, उलटी केली की ती अज्ञानाची लक्षणं. अशी त्या ठिकाणी ज्ञानाची लक्षणं तेवढीच अज्ञानाची लक्षणं भगवंतांनी सांगितली एका शब्दात अज्ञानम यजतोऽन्यथा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यातल्या प्रत्येक शब्दावर निरूपण केलं. अमानित्वम तर मानित्व, अदंभित्वम दंभित्व, अहिंसा हिंसा. या ठिकाणी मात्र अशा प्रकारे भगवंतांना सहज सांगता आलं असतं की ही जी दैवी लक्षणं आहेत त्या दैवी लक्षणांच्या विरुद्ध ती सगळी आसुरी संपत्तीची लक्षणं. पण तशा प्रकारे भगवंतांचा निरूपणाचा या ठिकाणी प्रकार नाही. या ठिकाणी आसुरी लक्षणं भगवंतांनी 6 सांगितली आणि मुख्य जे असुरी संपत्तीचं लक्षण आहे त्याचा उल्लेखच केला नाही. मुख्य लक्षण काम, काम हा अनुल्लेखित ठेवून भगवंतांनी ही असुरी संपदा सांगितली. मात्र त्याचं विवरण करताना ही सगळी कामातून निर्माण होतात असं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी देखील. जी दैवी गुणसंपदा आहे ती दैवी गुणसंपदा ही निष्कामतेवर आधारित आहे आणि असुरी संपदा ही कामावर आधारित आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान हे सगळे कामातूनच निर्माण होणारे प्रकार आहेत. पण एक काम सांगितल्यानंतर हे वेगळे वर्णन करून सांगायची गरज नाही. असं असल्यामुळं आणि हे वेगळेपणाने लक्षात यावेत म्हणून भगवंतांनी हे सहा प्रकारांनी सांगितलं. याच्यात काम हा अभिप्रेतच आहे. तसंच एका लक्षणामध्ये बाकीचे अनेक दुर्गुण येऊन जात असल्यामुळं हे 26 सांगण्याची भगवंतांना गरज भासली नाही. हे सहाच भगवंतांनी सांगितले. याच्या एकेका लक्षणामध्ये उपलक्षण म्हणून इतर अनेक येऊन जातात. त्याच्यातला पहिला दंभ सांगितलेला आहे. दंभ याचा अर्थ मानाची इच्छा. कोणीही मान ठेवावा अशा प्रकारची परिस्थिती नसताना मानाची इच्छा. दिखाऊ पद्धतीने मानाची इच्छा, मोठेपणाची, मोठेपणा मिरवण्याची आवड किंवा हौस. तसा मोठेपणा अंगी नसताना देखील मोठेपणा मिरवण्याची आवड म्हणजे दंभ असं सांगितलेलं आहे. हा जो दांभिक मनुष्य आहे त्याला आपली पूजा व्हावी, आपली प्रसिद्धी व्हावी, योग्यता नसताना आपल्याला केवळ बतावणी केल्यामुळे सगळं मिळावं अशी इच्छा असते. त्याच्या आचरणामध्ये खोटेपणा असतो. त्याच्या आत एक असतं आणि बाहेर वेगळं असतं. आपण आत कसे आहोत हे त्याला माहीत असतं, तरी देखील बाहेर तो वेगळं दाखवायला जातो. असं होतं तेव्हा त्याला दंभाचं स्वरूप येतं. दंभ ज्याच्या ठिकाणी असतो त्याची स्प्लिट पर्सनॅलिटी असते, त्याचं व्यक्तिमत्व दुभंगलेलं असतं. तो आत स्वतःला एक समजत असतो पण बाहेर तसं दाखवत नसतो. जसं आहे तसं दाखवणं ही सरलता झाली. दंभ ही उघड उघड वक्रता असते. दंभ ज्याच्या ठिकाणी आहे असा मनुष्य योग्यता नसताना योग्यता मिळावी अशी इच्छा धरतो. मग अनेक ठिकाणी आपण पंडित नसताना पंडित म्हणून ओळखलं जावं, पूर्वी पुण्यात मौजेनी असं म्हणत असत की संगीत ऐकायला गेलेली मंडळी राम मराठे, मास्टर कृष्णराव, छोटा गंधर्व यांच्या बैठकी ऐकायला जाताना गाण्याचं तर कळत नसतं. असे अनेक लोक बैठकीला जात असत आणि बैठक झाल्यानंतर गाण्याबद्दल फार कसं गाणं झालं याच्या गप्पा देखील मारत असत. तर असं म्हणत असत की आबासाहेब मुजुमदारांची पगडी हल्ली की मग हेही मानाटवलतात. दात कुठं द्यायची हेही कळत नाही पण त्यांनी दात दिली की तिथं चांगली जागा झाली असणार म्हणून यांनीही दात द्यावी. अशा प्रकारे आपल्याला तशा प्रकारची योग्यता नाही तरी देखील योग्यता आहे असं दाखवणं आणि मग ते अनेक ठिकाणी दाखवलं जातं. जसं असं कलेमध्ये गाण्यासारख्या ठिकाणी तसं वाचनात देखील अहमहमिकेने दाखवलं जातं. काही किरकोळ वाचलेलं असतं किंवा कधी कधी वाचलेलं नसतं पण मोठ्या मोठ्या लेखकांची नावं घेणं त्यांचं मी वाचलंय असं म्हणणं आणि मग प्रत्यक्ष बोलायला गेल्यानंतर एखादं विधान चुकलं तरी देखील त्याचं समर्थन करणं, इरेला पेटणं, नंतर खोटं पडणं, या मंडळींच्या वाट्याला बऱ्याचदा अवमान किंवा अपमानच येतो. कारण हे खोटं पडतातच. यांचं आज ना उद्या सगळं बाहेर येणार असत. श्रीमंती नसताना श्रीमंती दाखवली तरी देखील आज ना उद्या ती बाहेर येते. कला नसताना कलेबद्दल बोलला तरी देखील लोकांना समजल्याखेरीज राहत नाही. पण एकूणच हे आपल्यापाशी जे आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे असंच भांडवल करण्यात पटायचं असतात. आणि याच्यातून त्यांना तसं म्हटलं तर मिळत काही नाही. यांना जे मानसिक समाधान मिळतं ते दुसऱ्यावर कुरघोडी केल्याचं मिळतं. दुसऱ्यावर कुरघोडी केल्याचं एक मोठं समाधान असतं, त्याचा एक मोठा मजा असतो. आपल्या पुढे दुसरा अज्ञानी ठरण्यामध्ये मोठी मजा येते, त्याला रस वाटतो आणि त्या रसामध्ये तो लिप्त असतो. दांभिक वर्तन देखील अशा करता करायची इच्छा होते की आपली कमतरता भरून काढणं याची एक आवड निर्माण होते. कारण कमतरता असलेला मनुष्य सर्वांमध्ये बरोबरीने राहू शकत नाही. आपण बरोबरीने आहोत एवढंच नव्हे तर आपण श्रेष्ठ आहोत असं तो दाखवायला जातो. आणि जेव्हा असं त्याच्या हातून घडायला सुरुवात होते तेव्हा अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. त्याच्या वैयक्तिक जीवनात होतात, त्याच्या कुटुंबियांना सोसायला लागतं. मोठ्या मोठ्या नाटक कंपन्या केवळ दंभापोटी रसातळाला गेल्या. मोठी मोठी राष्ट्र रसातळाला गेली दांभिकतेमुळं. मोठ्या मोठ्या व्यक्ती रसातळाला गेल्या दांभिकतेमुळं. सद्गुण आपल्यापाशी जे आहेत त्याचं देखील आहे त्याच्यापेक्षा जास्त भांडवल करणं हा देखील दंभ आहे. दोष झाकणं आणि गुण आहेत असं दाखवणं हा जसा दंभ आहे तसं सद्गुणांची प्रमाणापेक्षा जास्त प्रशस्ती स्वतः करणं हाही दंभच आहे. आणि अशा प्रकारच्या दांभिक आचरणातून म्हणून सदाचाराचं देखील अवडंबर, सद्गुणांचं देखील अवडंबर हे दंभाचरणामध्ये मोडतं. दुर्गुण जे आपले असतात ते बढाया मारून लपवणं हे दंभामध्ये येतं. अशी अनेक मंडळी असतात. प्रत्येक गोष्टीला त्यांचं समर्थन ठरलेलं असतं. प्रत्येक गोष्टीला त्यांच्या व्यसनाला देखील त्यांचं समर्थन असतं. त्यांच्या आवडीला देखील त्यांचं समर्थन असतं. आणि तसं केल्याखेरीज त्यांना चैन पडत नाही. स्वधर्माच्या प्रतिपालनाने खरं म्हणजे दंभ हा निरस्त होऊ शकतो. भगवंतांनी जे स्वधर्माचरणाचं महत्व सांगितलंय त्याच्यामध्ये दंभाला जागा नाहीये. प्राप्त कर्म किंवा विहित कर्म कर्तव्य भावनेने करणं, सेवा म्हणून करणं, त्याच्यामध्ये स्वार्थाचा लवलेश नसणं, ते समर्पण भावानी करणं, यामुळे चित्तशुद्धी होते. आणि दांभिक मनुष्याचं चित्त हे अधिकाधिक अशुद्ध असं होत राहतं. दांभिक मनुष्याला स्वस्थ झोप लागेल हे जरा कठीणच आहे. तो योजना बनवण्यात हुशार होतो, तो फसवण्यात हुशार होतो. त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा अलाभ त्याला भोगायला लागतो. दंभाची अनेक उदाहरणं आहेत. पण सगळ्यात मोठं उदाहरण हे कर्णाचं दिलं जातं. कर्णाचं जीवन दंभाने ओतप्रोत भरलेलं होतं असं सांगतात. त्याची जी शक्ती होती त्या शक्तीपेक्षा तो शक्तीचा जास्त अवडंबर करत असे. अर्जुनालाच आव्हान देऊन तो पुढे आला. प्रत्यक्षत जर पाहायचं झालं तर अर्जुन राजकुमारांची परीक्षा जेव्हा चाललेली होती त्याच्यामध्ये कर्णाने भाग घेण्याचं कारण नव्हतं, कारण कर्ण हा अपात्र होता. त्याचा जन्म कोणता होता ते निराळ. तो ज्येष्ठ कौंतेय होता. तरी देखील त्या काळामध्ये जिथं केवळ गुरु आपल्या शिष्यांची परीक्षा घेत आहेत तिथं त्यांनी अर्जुनाला आव्हान दिलं. अर्जुनाला त्यांनी आव्हान दिलं तेव्हा त्याच्या आणि अर्जुनाच्या वयामध्ये किमान 30-35 वर्षाचं अंतर होत. एवढं नसेल तर 25 वर्षाचं तर निश्चित होत. कारण कुंतीला लग्न होण्याच्या पूर्वी एका अपघाताने झालेला तो मुलगा होता आणि ही सगळी त्या मनाने कुमार मुलं होती ज्यांच्याबरोबर ज्याला तो आव्हान देत होता तो. आणि म्हणजे एखाद्या मोठ्या 50 वर्षाच्या व्यक्तीनी 20-22 वर्षाच्या व्यक्तीला आव्हान देण्यासारखं ते होतं. पण त्यामुळं तो वेगाने पुढे आला. दंभाचे फायदे देखील होतात पण त्याच दंभापोटी त्यांनी कुंतीला आश्वासन देखील दिलं. आपला मोठेपणा कायम राहावा म्हणून त्यांनी कुंतीला आश्वासन दिलं की मी युद्धामध्ये अर्जुन सोडून उरलेल्या 4 भावंडांचा वध करणार नाही, तुझे 5 मुलगे तरी जिवंत राहतील. तेव्हा त्यांनी दुर्योधनाबद्दल दुर्योधनाशी त्यांनी तशी बेईमानी केली, खोटं आचरण केलं. तो पुढे सेनापती झाला. द्रोणाचार्य पडल्यानंतर कर्ण हा त्यांचा सेनापती झाला आणि दुर्योधनाला ही अंतर्गत बाब माहीत नव्हती की हा उरलेल्या 4 पांडवांशी सर्व शक्तीनिशी युद्ध करणार नाही असं वचन देऊन बसलाय. असं वर्णन आहे की पांचालींनी जर हाक मारली असती त्याला द्यूत सभेमध्ये तर तो शस्त्र घेऊन उठायच्या मनस्थितीत होता. फक्त पांचालींनी हाक मारण्याची आवश्यकता होती, त्याची तो वाट पाहत होता. तिने त्याच्यापाशी कधी विनवणी केली नाही, बाकी सगळ्यांना तिने आवाहन केलं. पण जेव्हा तो अशा प्रकारची वृत्ती राखून होता तेव्हा कौरवांच्या सभेमध्ये बसलेला असताना देखील आपल्या स्वतःला निर्दोष ठरवण्यासाठी म्हणून किंवा तो ज्या शब्द त्यांनी उच्चारलेले होते तर तेही विसरून तेही बाजूला सारून तो कौरवांच्या विरुद्ध उभा राहण्याची शक्यता होती. त्यांनी मनोमन तसा निश्चय केलेला होता. हे जर दांभिक आचरण पाहिलं तर त्याचा पुरेपूर फायदा भगवंतांनी घेतला. हा मनुष्य दांभिक आहे, हा दानशूर आहे, पण दान देखील त्याचा जर असा दंभ असेल, त्याच्या आचरणात ट्रॅक रेकॉर्डच तसा असेल, तर त्याला त्याची कवच कुंडलं मागा असं भगवंतांनी ठरवलं. दांभिक मनुष्याचं नुकसान झाल्याखेरीज राहत नाही. दंभ हा नम्रता जर गुण नसेल अंगी तर निर्माण होणारा सहज स्वाभाविक गुण आहे. तसा सगळ्या दैवी गुणसंपदेच्या विरुद्ध असणारा हा एकमेव जरी सांगितला तरी चालेल असा गुण आहे. पण या दंभाच्याही गुणाशी मूळ प्रेरणा कामाचीच आहे. कामनेपोटीच दंभ निर्माण होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी तयाची असुरा दोषा माझी जया वीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. जी असुरी लक्षण सांगितलेली आहेत, असुरांच्या ठिकाणी जे दोष सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्या मोठेपणाचा डांगोरा पिटणं हे दंभाचं लक्षण आहे. मोठेपणा जेवढा आहे तेवढा काजवा हा काजवा म्हणून समजण्यात काही चूक नाहीये. काजव्यांनी स्वतःला आणि काहीतरी दाखवण्यामध्ये दंभ आहे. एकदा असं झालं की एक हंस पक्षी मानसरोवरावरून उडत चुकून नागरी प्रदेशामध्ये आला आणि एका भल्या मोठ्या विहिरीच्या काठाशी बसला. त्या विहिरीमध्ये एक मोठा बेडूक होता. त्या बेडकाने तो अद्भुत पक्षी पाहिला आणि बेडूक म्हणाला की तू कुठून आलेला आहेस. तो म्हणाला की मी जिथून आलो तो फार मोठा जलाशय आहे. आणि तेवढाच अगाध देखील, त्याला खोली देखील तेवढीच. तेव्हा बेडूक असं म्हणाला की ही एवढी मोठी विहीर आहे याच्यापेक्षाही मोठा तो, या विहिरीशी तर त्याची तुलनाच होणार नाही, एवढा मोठा जलाशय आणि खोली. असं म्हणून बेडकाने खोल डूब दिली आणि मग वर आला. म्हणाला की तिथे जर डुबी मारली तर वर यायला इतका वेळ लागतो. तो म्हणाला की हा तर काहीच नाही. तेव्हा त्याने अजून खाली त्याच्या पुढच्या प्रयत्नात तर तो पार तळाशी गेला विहिरीच्या. ती विहिरी चांगली खोल होती आणि वर आला. म्हणाला इतका वेळ लागेल. तो म्हणाला की मान सरोवराच्या खोलीची या विहिरीवरून कल्पना येणार नाही. तेव्हा बेडूक त्याला असं म्हणतो की खोटं बोलण्यालाही काही मर्यादा असली पाहिजे. खोटं बोलण्यालाही काही मर्यादा असली पाहिजे. वाढपणाचा डांगोरा, आपल्या मोठेपणाचा डांगोरा पिटणं, त्याची जाहिरात करणं नसताना तो दंभू ऐसा. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय. काय वेगवेगळी ही असुरी संपत्तीमध्ये ज्ञानेश्वर महाराज ज्या पद्धतीने या असुरी संपत्तीचं वर्णन करतात, आपलीच जन्मदात्री ती आपल्याला तीर्थस्वरूपच. पण ती विकृत करून विवस्त्र करून ती कशी आहे ते लोकांना दाखवणं, ती जरी तीर्थस्वरूप तुम्ही मानत असलात तरी अशा प्रकारे वर्तन करणं पतना कारण होय, हे पतनाला कारण होत. का विद्या गुरुपदिष्टा बोभाईलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतु होती. विद्या गुरुपदिष्टा, गुरुपदिष्ट विद्या, गुरुंनी सांगितलेली विद्या, गुरुंकडे संप्रदायानुसार आलेली विद्या, गुरुंनी ती आपल्याला दिली हाच मोठा गुरुंचा उपकार. याच्यापेक्षा मोठा गुरुंचा उपकारच नाही. म्हणून ती आपल्याला प्राप्त झाली. त्या विद्येचे आपण अधिकारी देखील नाही, आपण त्या विद्येचे अभ्यासक आहोत. त्या विद्येचे आपण अभ्यासक असताना आणि आपण अधिकारी नसताना शब्द ज्ञानाने मात्र ती विद्या पाठ करता येते. तर्कज्ञानाने ती विद्या समजून घेता येते. शब्दज्ञानाने ती पाठ करून तर्कज्ञानाने लक्षात घेऊन ती मांडता देखील येऊ शकते, ती सांगता येऊ शकते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का विद्या गुरुपदिष्टा बोभाईलिया चोहटा. स्वतःला अनुभव तर नाही पण चव्हाट्यावर बसलेल्या लोकांपेक्षा हा गुरुपदिष्ट विद्या माहीत असल्यामुळं केवळ स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि चव्हाट्यावर ती विद्या सांगायला सुरुवात करतो. ज्ञानेश्वर महाराजांना हे एकदम अमान्य आहे. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक भगिनी आल्या. त्यांच्या नात्यातले कोणी एक स्वामीजींचे अनुग्रहित एका समारंभामध्ये ते अनुग्रहित होते पण त्यांचं आचरण अजून शुद्ध शुद्ध होणं बाकी होतं. पार्टीमध्ये समोर बियरचे भरलेले ग्लास आणि स्वामीजींनी कशी ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे ते मित्राला समजावून सांगत होते. त्याचा त्यांना खूप त्रास झाला की हे ठिकाण काय आहे, इथे हे आपल्या माहितीचे ग्रहस्थ काय बोलतायत, काय समोर असताना बोलतायत आणि कोणाशी बोलतायत आणि त्याच्यात बढाईशिवाय दुसरं काही नव्हतं. का विद्या गुरुपदिष्टा बोभाईलिया चोहटा. चव्हाट्यावर अशा रीतीने ज्याला त्याच्याशी कर्तव्य नाही, ज्याला त्याच्याशी फार घेणं देणं नाही, जिज्ञासा आणि कुतूहल याच्यात फार फरक आहे. एक तर गुरुपदिष्ठ विद्या जी आहे ती गुरूंनीच सांगायची असते, कुतूहलापोटी विचारणाऱ्याला तर ती कधीच सांगायची नसते. त्याच्याविषयी ज्याला योग्य ती जिज्ञासा निर्माण झालेली आहे त्याच्यापाशीच ती प्रगट करायची आहे, तेवढी आस्था त्याच्या ठिकाणी असणं मात्र गरजेचं आहे. केवळ हे काय आहे ते समजलं, ते काय आहे ते समजलं, मग तुमच्याकडे काय आहे ते जाणून घ्यायला आलं, यांना सांगण्यासाठी ती नाहीये. याचं भान न ठेवता कोणापाशीही ती प्रगट करणं आणि अधिकाराखेरीज प्रगट करणं. का विद्या गुरुपदिष्टा बोभाईलिया चोहटा. तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. गुरुपदिष्ट विद्या आहे ती इष्टच आहे कारण त्याचं अनुसरण करत एक व्यक्ती गुरुपदापर्यंत पोचली ना. जे गुरु आहेत ते त्याच्या आधीही संप्रदाय आहे, कित्येकांनी आपलं कल्याण करून घेतलेलं आहे. पण वेळ, स्थळ, काळ, व्यक्ती हे सगळं जर चुकलेलं असेल, परिस्थिती, तर ती अशी चव्हाट्यावर सांगण्यासारखी नाही. पण सांगायची इच्छा होते तेव्हा त्याला दंभ असं म्हणतात. जैसी आपुली जननी नग्न दाविली या जनी. ज्ञानेश्वर महाराजांना हे कुठून उदाहरण सुचलं, जननीचं माहीत नाही पण आपल्या पत्नीला वेडीवाकडी कामं करायला सांगणारे लोक आहेत अल्प फायद्याकरता, थोड्या बहुत फायद्याकरता, स्वार्थाकरता. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी जी दिलेली उदाहरणं आहेत ती उदाहरणं दंभाचं फार ज्याला नेकेड ट्रुथ ज्याला म्हणतात तसं व्यक्त करायला पुरेशी आहेत. म्हणून त्या पहिल्या उदाहरणासारखंच दुसरं उदाहरण हे असं भयंकरच आहे. आसुरी प्रवृत्तीचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. पहिली आंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैल तिरी ते नावची बांधिलिया शिरी बुडवी जैसी। तुम्ही स्वतः बुडू नये म्हणून महापुरातून तुम्हाला अगदी सहज वेगाने वाचवणारी जी नाव, ती नाव जर डोक्यावर बांधून उतरला तर काय होणार? कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता, जे जीविताचं कारण आहे, अन्नमय प्राण आहेत, अन्न असेल तर प्राण टिकतील, अन्न नसेल तर प्राण टिकणार नाहीत। पण त्याचा जर अतिरेक झाला, त्याचं मोजमाप चुकला, तरी अन्नची पंडुसुता होय विष, ते अन्नच धोकादायक ठरू शकत, ते अन्नच आपल्या शरीराला आरोग्याला पूर्णपणे अपायकारक ठरू शकत। तैसा दृष्टा अदृष्टाचा सखा, धर्मू झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय। म्हणून दृष्ट आणि अदृष्ट याचा सांगाती कोण तर धर्म। धर्मानी समाजाचं प्रजेचं धारण केलेलं आहे। धर्म हा मार्ग दाखवतो, धर्म हा कार्य अकार्य याच्या संबंधी निर्णय देतो। जेव्हा आपली बुद्धी कुंठित होते कर्तव्य अकर्तव्याविषयी, तेव्हा धर्माचा निर्णयच पाहणं गरजेचं असतं। कारण त्याच्यामध्ये स्वार्थिक भावनेची दृष्टी वेगळी सांगत असली तरी देखील शांती समाधानाची बीज धर्माच्या आचरणामध्ये आहेत। आपल्याला काही योग्य वाटेल, पण धर्म काय सांगतो ते करायचं। शास्त्रांनी जर अनुज्ञा दिली नाही तर राज्य देखील तृणवत मानावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। इतकं शास्त्र आणि धर्माला ज्ञानेश्वर महाराजांच्या लेखी महत्व। तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, धर्मू झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय। हा धर्म ही जी गोष्ट आहे, धर्म हा तसा ग्रंथामध्ये आहे, तस धर्म जाणणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये धर्म आहे। जो ग्रंथ धर्मामध्ये आहे, जो धर्म ग्रंथामध्ये आहे शब्दबद्ध झालेला, आणि ते शब्द वाचून जे जाणते झाले ते धर्माच्या बाबत बऱ्याच वेळेला अजाणते असतात। ही एक विडंबना आहे धर्माची। धर्म हा जे प्राप्त पुरुष होऊन गेले त्यांच्या वचनावरून ठरतो। धर्म हा पूर्वी होऊन गेलेल्या ज्ञानी पुरुषांनी आखून दिलेल्या मार्गावरून ठरतो। त्याचे शब्द बनतात, त्या शब्दाचं आचरण करणाऱ्याला धर्माचे मार्दंड समजलं जात। स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना याचा त्यांच्या जीवनामध्ये त्या चारही भावंडांना आयुष्यभर फटका बसला। या दंभाचाच फटका त्यांना बसला, कारण त्यांचे वडील विठ्ठलपंत हे गृहस्थाश्रमी होते, पण त्यांनी विवाह केल्यानंतर त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली आणि ते आपल्या पत्नीला सोडून संन्यास घेते झाले, काशीला गेले. जेव्हा गुरुंना समजलं की पत्नीची परवानगी न घेता संन्यास घ्यायला आले, आपण यांना संन्यास दिला, तेव्हा गुरुंनी आज्ञा केली सद्गुरूंनी की तू परत संसारात जा, तुला असा अधिकार नाही एकाएकी सोडून देऊन निघून येण्याचा अधिकार नाही, कारण तू वचन दिलेलं आहेस लग्नाच्या वेळेला, तिची संमती घेतलेली नाहीयेस, त्यामुळे तू परत जाणं योग्य. विठ्ठल पंत परत आले. संन्यास घेतल्यानंतर धर्मामध्ये असं होतं की संन्यास घेण्याची इच्छा झाली तो संन्यास घेऊ शकतो. धर्मामध्येच होतं की पत्नीची परवानगी घेणं आवश्यक आहे, ती मधली एक गोष्ट राहिलेली होती. संन्यासातून गृहस्थाश्रमामध्ये येणं हे धर्मात लिहिलेलं नव्हतं, कारण ज्याची इतकी तीव्र इच्छा होते आणि जो संन्यास घेतो त्याला परत गृहस्थाश्रमात येण्याचा अधिकार नाही. अधिकार नाही याचाही अर्थ असा की विवेकानी जो सोडून गेला तो परत कसा येईल, त्यामुळे त्याच्याबद्दल धर्म मौन होता. पण ही प्रथा नव्हती आणि विठ्ठल पंत परत आले याचा अर्थ ते कामानी पीडित होऊन परत आले, ते संसाराच्या इच्छेनी पीडित परत आले. त्यांनी शास्त्राची आज्ञा उल्लंघली असा अर्थ घेतला गेला. त्यांना जाती बाह्य करण्यात आलं आणि धर्म बाह्य करण्यात आलं. तसं होऊ नये म्हणून त्यांनी प्रार्थना केली, तेव्हा त्यांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं. दरम्यान त्यांना मुलं झालेली होती, पण धर्म सांगेल तसं म्हणून त्यांनी देहांत आणि जातीच्या बाहेर जाणं हे किती भयानक आहे, विशेष करून विवाहाच्या वेळेला समाजाशी जेव्हा संपर्क येतो एरवी तुम्ही तुमच्या घरात राहू शकता, पण अशा काही गोष्टी असतात की तेव्हा समाजाशीच तुमचं कर्तव्य असतं, तुमचा संबंध असतो, तेव्हा कोणीही तुम्हाला आपल्यात न घेणं ही भयंकर गोष्ट असते. ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून विठ्ठल पंत आणि त्यांच्या पत्नींनी देहत्याग केला. तरी देखील दंभ ही अशी गोष्ट होती धर्म चालवणाऱ्या लोकांची की त्यांनी त्यांच्या मुलांनाही धर्मात घेण्यात आणि जातीमध्ये घेण्यात नकार दिला. त्यांची मुंज करण्यासाठी म्हणून देखील ते नाही म्हणत होते. त्यात ही पैठण ही जी दक्षिण काशी, तिथले जर शास्त्री म्हणाले तर बघता येईल, पण इथं तर कोणाला ते माहीत नव्हतं. पैठण मध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातून जो चमत्कार घडला त्यामुळं शास्त्रींनी हात जोडले आणि त्यांना अलौकिक बनवलं. ते अलौकिक आहेत, ते मोठे आहेत, देव आहेत, अलौकिक आहेत, पण धर्मात घेण्याचं मौंजी बंधन करू शकतात, पण जातीमध्ये घेण्याचं आणि लग्न यांनाही इच्छा नव्हती, पण ती गोष्ट मात्र तशीच राहिली. हे भयानक सत्य आहे. दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू झाला तो फोकारी जे देखा, अशा रीतीने जेव्हा विचित्र पद्धतीने धर्म चालवणारे लोक त्या धर्माबद्दल निर्णय करायला लागतात, तरी तारिता तोची दोखा लागी होय संबंध ज्ञानेश्वरी मध्ये याबद्दल अवाक्षर विरुद्ध त्यांनी लिहिलेलं नाहीये. पण दंभ सांगताना मात्र त्यांनी ही गोष्ट नक्की सांगितली. म्हणून मी वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा, धर्मू तोची अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे. ते धर्मापर्यंत आले आणि अशा प्रकारे शब्दज्ञान वाचेच्या चव्हाट्यावर आणून त्याप्रमाणे निर्णय देणं, दुसऱ्याच्या जीवनाशी संबंधित निर्णय ग्रंथ वाचून देणं, शास्त्रामध्ये हे लिहिलेलं नव्हतं की सद्गुरूंनी सांगितल्यावर जर परत आला तर काय, दर वेळेला काही ना काहीतरी वेगळ्या घटना घडू शकतात, जसं कायद्यामध्ये देखील अमेंडमेंट येतात, अशा चौकटी जर घट्ट राखून ठेवल्या तर किती भयानक परिस्थिती होऊ शकते। आतापर्यंत असं झालेलं नव्हतं। सद्गुरु हे शास्त्रांच्या वर, सद्गुरु बोलतील ती नंतर शास्त्र झाली, ते धर्म झाले। आता सद्गुरूंनी सांगितलेलं होतं म्हणून जो परत आला शिष्य त्यांचा संसारामध्ये, त्याच्याबद्दल धर्माच्या पुस्तकात काही लिहिलेलं नव्हतं। पण आपल्याला माहीत नाही हे कसं सांगायचं, दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू झाला तो फुकारी जे देखा, तरी तारिका तोची दोखा लागी होई, म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा, धर्मू तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे। धर्म जाणणारे म्हणजे पुस्तक माहीत असणारे, पाठांतर केलेले, आणि त्यांच्या बुद्धीवर त्या काळात एक होत की धर्म जाणणारे चांगले लोक देखील होते, तरी देखील ही घटनाच इतकी वेगळी होती की त्यातल्या त्यात ज्यांच्या ठिकाणी अग्रेशन असेल त्यांचा पुढाकार झाला असणं शक्य आहे। तेव्हा धर्म हा अधर्माचं रूप धारण करतो अशा या दांभिक लोकांमुळे। आता दर्पाबद्दल ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आता मूर्खाची जिभे अक्षराचा अक्षरांचा अंबुखा सुभे, आणि तो ब्रह्मसभे न रिझे जैसा। मूर्खांच्या सभेमध्ये आपल्याला माहीत असलेल्या अक्षरांचा थोडा बहुत शिंतोडा उडवणारा ब्रह्मसभेला देखील तुच्छ मानायला लागतो। दर्प पुढच्या वेळेला आपण बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्कस्य स्विद्धनम्। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। हरि 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 हरि। ज्ञानोपा बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।